रोमकरासपत्र अध्याय 4. तर मग आपला पूर्वज अब्राम याला दैहिक दृष्ट्या काय मिळाले असे आपण म्हणावे, कारण अब्राम कर्माने नीतिमान ठरला असता तर त्यास अभिमान मिरवण्यास कारण होते, पण देवापुढे नाही. कारण शास्त्रलेख काय म्हणतो, अब्रामाने देवावर विश्वास ठेवला आणि ते त्याच्या बाजूकडे नीतिमत्व म्हणून गणले गेले. आता जो कोणी काम करतो त्याचे वेतन कृपा म्हणून गणले जात नाही, पण देणे म्हणून गणले जाते. पण जो काही करीत नाही, पण जो धर्माचरण न करणाऱ्यास नीतिमान ठरवतो, त्याच्यावर विश्वास ठेवतो, त्याचा विश्वास त्याच्या बाजूकडे नीतिमत्व म्हणून गणला जातो. देव ज्याच्या बाजूकडे कर्माशिवाय नीतिमत्व गणतो अशा मनुष्याचा आशीर्वाद दावीद देखील वर्णन करतो. तो असे म्हणतो की ज्यांच्या अपराधांची क्षमा झाली आहे, ज्यांची पापे झाकली गेली आहेत, ते धन्य होत. ज्याच्या हिशेबी परमेश्वर पाप गणित नाही तो मनुष्य धन्य होय. मग हा आशीर्वाद सुनता झालेल्या करता आहे की सुनता न झालेल्या करताही आहे? कारण आपण असे मानतो की विश्वास हा अब्रामाकडे नीतिमत्व असा गणण्यात आला होता. मग तो कसा गणला गेला? त्याची सुनता झाल्यानंतर किंवा सुनता होण्या अगोदर? सुनता झाल्यानंतर नाही, पण सुनता होण्या अगोदर. आणि तो सुनता न झालेला होता तेव्हा विश्वासाने त्यास मिळालेल्या नीतिमत्वाचा शिक्का म्हणून त्या सुनता ही खून मिळाली. म्हणजे जे कोणी विश्वास ठेवतात ते सुनता न झालेले असले तरी त्याने त्या सर्वांचा पिता व्हावे, म्हणजे त्यांच्याही बाजूकडे नीतिमत्व गणले जावे. आणि जे सुनता झालेले आहेत ते केवळ सुनता झालेले आहेत एवढ्यावरून नाही, पण आपला पिता अब्राम हा सुनता न झालेला होता तेव्हा त्याच्यात असलेल्या त्याच्या विश्वासास अनुसरून जे चालतात त्यांचाही त्याने पिता व्हावे. कारण तू जगाचा वारिस होशील हे वचन अब्रामाला किंवा त्याच्या संतानाला नियमशास्त्राच्या द्वारे नव्हते, पण विश्वासाच्या नीतिमत्वाच्या द्वारे होते. कारण नियमशास्त्रामुळे जे आहेत ते वारिस झाले तर विश्वास निरर्थक आणि वचन निरूपी केले गेले. कारण नियमशास्त्र क्रोधाला कारण होते, पण जेथे नियमशास्त्र नाही तेथे उल्लंघन नाही. आणि म्हणून हे वचन विश्वासाद्वारे म्हणजे कृपेने दिलेले आहे ते यासाठी की नियमशास्त्रामुळे जे आहेत त्यांनाच ते असावे असे नाही, पण अब्रामाच्या विश्वासामुळे जे आहेत त्यांनाही, म्हणजे सर्व संतानाला ते खात्रीने असावे. तो आपल्या सर्वांचा पिता आहे, कारण पवित्र शास्त्रात असे लिहिले आहे की मी तुला अनेक राष्ट्रांचा पिता केले आहे. ज्याच्यावर त्याने विश्वास ठेवला, जो मरण पावलेल्यांना जीवन करतो आणि अस्तित्वात नसलेल्यांना ते असल्याप्रमाणे बोलवतो, त्या देवाच्या दृष्टीपुढे तो असा आहे. तसे तुझे संतान होईल या वचनाप्रमाणे त्याने अनेक राष्ट्राचा पिता व्हावे अशी आशा नसता त्याने आशेने विश्वास ठेवला. आणि विश्वासात दुर्बल नसल्यामुळे तो सुमारे 100 वर्षाचा असता त्याने आपल्या निर्जीव शरीराकडे व सारेच्या उदराच्या वांजपणाकडे लक्ष दिले नाही. त्याने देवाच्या वचनाविषयी अविश्वासाने संशय धरला नाही. तो विश्वासात स्थिर असल्यामुळे देवाला गौरव देत होता आणि त्याची पूर्ण खात्री झाली की देव आपले अभिवचन पूर्ण करण्यासही तो समर्थ आहे. आणि म्हणून ते त्याच्या बाजूकडे नीतिमत्व म्हणून गणले गेले. आता ते त्याच्या हिशेबी गणले गेले हे केवळ त्याच्याकरता लिहिले गेले नाही, पण आपला प्रभू येशू ख्रिस्त याला ज्याने मरण पावलेल्यातून उठवले त्याच्यावर आपण विश्वास ठेवला तर तो ते आपल्या हिशेबी गणले जाणार नाही. तो प्रभू येशू आपल्या अपराधासाठी धरून देण्यात आला व आपण नीतिमान ठरावे म्हणून तो जीवन करण्यात आला आहे.